स्वतःच शरीर स्वस्थ करून, श्वास स्वस्थ करून मन सिद्ध होते आणि ह्याद्वारे आत्मस्वरूपानंद प्राप्त होतो. अवधूचा अनमोल मनस्थिती आहे. जी साधण्यास शरीर स्वस्थ, श्वास स्वस्थ, तेव्हाच मन स्वस्थ होते. आणि जीवन अवधूच्या स्थितीत प्राप्त होते. हा आदेश सनातन ऋषी मुनींचा आदेश आहे. ज्याला अंगीकारून स्वतःचं कल्याण होते अवधूता बंधनमुक्त स्थिती साधण्याची स्वतःची जिम्मेदारी आहे.